नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. ताळगांव पंचायतीच्या वेंचणुके खातीर राज्य वेंचणूक आयोगान आरक्षणाची अधिसुचोवणी जारी केल्या. 11 वार्डातल्या 6 वार्ड एसटी ओबीसी आणि बायलां खातीर राखीव दवरल्यात. एप्रिलाच्या 28 तारखेक ताळगांव पंचायतीची वेंचणूक जातली. ताळगांवचे प्रभाग क्रमांक 3, 4, 6 आणि 9 हे बायलां खातीर राखीव दवरल्यात. वॉर्ड क्रमांक 5 हो एसटी खातीर जाल्यार वॉर्ड क्रमांक 1 हो ओबीसी खातीर राखीव दवरला. गोय राज्य मागासवर्ग आयोगान दिल्ल्या आकडेवारी प्रमाण प्रभागांचे आरक्षण झालं असं राज्य वेंचणूक आयुक्त रामानामूर्ती हांणी अधिसुचोवणेंत नमूद केला. पंचायत खात्यान अधिसुचोवणी काढून ताळगांव पंचायतीच्या 11 प्रभागां खातीर 28 एप्रिलाक वेंचणूक घेवपाचे जाहीर केल्ले. तेचबरोबर राज्य वेंचणूक आयोगान ताळगांव पंचायतीच्या प्रभागांची फेररचणुकेची निमणी अधिसुचोवणी जारी केल्या. वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज भरपाची तारीख राज्य वेंचणूक आयोग जाहीर करपाचे आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार भेटयतल्यो. आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग आणि पी व्ही नरसिंहराव, बिहारचे आदले मुखेलमंत्री कर्पूरी ठाकूर आणि नामनेचे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन तसेच आदले उपप्रधानमंत्री आणि भाजपाचे मालगड फुडारी एल के अडवाणी हांकां देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एआय तंत्रज्ञानांत प्रवेश दिवपाच्या आदी योग्य प्रशिक्षण दिवपाच्या म्हत्वाचेर भर दिला. इतली बरी गजाल योग्य प्रशिक्षणाविणे कोणाकूय दिली तर ताचो गैरवापर जावपाची शक्यता आसता अशें ताणी सांगले. बील गेट्स हांचे कडेन संवाद सादताना श्री मोदी हांणी सांगले की भारतासारख्या लोकशाय देशांत कोणूय डीप फेक वापरू शकता. स्पष्ट मार्गदर्शक तत्वां स्थापीत करपाचे आवाहन हे वेळार प्रधानमंत्र्यांनी केले. बील गेट्स हांणी भारताच्या तांत्रिक उदरगतीची तोखणाय हे वेळार केली. आसामात लोकसभा वेंचणुके खातीर पहिल्या पावण्या खातीर उमेदवारी अर्ज फाटीं घेवपाचो आयज निमणो दीस आसा. ह्या पावण्यार जोरहाट, लखीमपूर, दिब्रुगड, सोनितपूर आणि काझीरंगा ह्या 5 सुवातांचो आसपाव आसा. पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर 36 उमेदवारांचे अर्ज वैध थारल्यात. भाजप 5 सुवातांचेर वेंचणूक लढयतले जाल्यार काँग्रेसीन 4 सुवातांचेर उमेदवार रिंगणात उभे केल्यात. तर दिब्रुगड हांगा आसाम राष्ट्रीय परिषदेक तांणी तेको दिला. आमच्या गुवाहाटीतल्या खबराकारांनी दिल्ल्या माहितीप्रमाण भाजपा खातीर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, खासदार प्रधान बरुआ, कामाख्या प्रसाद ताशा आणि टोपन कुमार गोगोई, आमदार रणजित दत्ता हे वेंचणुकेच्या रिंगणात असात. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई, आदले आमदार रोसोलिना टिर्की हांणी अर्ज सादर केल्यात. पुराय गोयावांगडा काल साश्टी तालुक्यात गुड फ्रायडे भक्तीभावान मनयलो. काल ते निमतान मडगावा तशेंच साश्टीतल्या इगर्जांनी प्रार्थना जाल्यो. येशू ख्रिस्त मनीस जातीच्या कल्याणा खातीर स्वता खुर्साळ चढलो ताचेच प्रतीक म्हणून गुड फ्रायडे मनयतात. जेजू खुर्साळ चढोवपाचो सुवाळो मडगावा मोती दोंगरार झालो. सकाळी हांगाच्या कपेला मुखार उभारिल्ल्या 25 मीटर उंचायेर आशिल्ल्या खुर्साचेर जेजूची प्रतिमा चढयली. हो देखावो पळोवपाक शेकड्यांनी भाविक हाजीर आशिल्ले. कला अकादमी आयोजित 48वे कोकणी नाटक सर्तीचो निकाल जाहीर झाला. या सर्तीत भोमा फोंडेच्या युवा एकवट संस्थेन सादर केल्ल्या रंगखेव नाटकाक पयले जाल्यार पिळगाव दिवचलच्या सियावर राम संस्थेच्या तो आणि 2 पिशे नाटकाक दुसरे इनाम फाव झाला. श्री सांतेरी कला मंच मुरले सत्तरी हांच्या निमणो पहिलो नाटकाक तिसरे इनाम फाव झाला. तेचप्रमाण रसरंग उगवे पेडणेच्या हयवदन नाटकाक आणि नटरंग क्रिएशन्स नार्वे दिवचल संस्थेच्या ड ट्रॅप नाटकाक उमेद वाढोवपी इनामां मेळ्ळ्यात. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पहिले इनाम शेफाली संदीप नायक, दुसरे अश्वेश गिमोणकर आणि तिसरे इनाम वैभव नायक हांकां फाव जाले. दादल्यांच्या गटात अभिनया खातीर संघर्ष वळवयकार हांकां पहिले आणि सौरभ कारखानीस हांकां दुसरे इनाम फाव जाले. अभिनया खातीरची प्रशस्तीपत्रां सत्यजीत मुळी, काळामाया रघुनाथ साकोर्डेकर, मयूर मयेकार, मिलिंद बर्वे द ट्रॅप, वैभव कवळेकार, कन्हैया नायक आणि आशिष दामोदर गावस हांकां मेळ्ळी. बायलांच्या गटात वैयक्तिक अभिनया खातीर पहिले इनाम शेफाली नायक हिका रंगखेव नाटकातल्या सायली या भूमिके खातीर फावो जाले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.